केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत्। सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। हरि हरि। आज काही कारणाकरता मिलिंदाजा आठवणी सांगत असत सांगतात त्या आठवणींचं वाचन नाहीये। एक चांगला प्रश्न आलाय, आत्मज्ञानी पुरुषाला कसे समजते की आपण आत्मज्ञानी झाले आहोत। सद्गुरु त्यांना सांगतात का इतर लोक सांगतात का त्या पुरुषाला आपले आपणच लक्षात येते, असा एक खूप चांगला प्रश्न। आत्मज्ञानी पुरुषाला आपण आत्मज्ञानी झाले आहोत हे कसे समजते असं विचारलेलं आहे। एक चांगलं आहे आपल्या ठिकाणी की आपल्याला एखादी गोष्ट समजली हे आपल्याला समजतं आणि समजली नाही हे आपल्याला समजतं। आत अंतरात्म्याला समजतं की आपल्याला एखादी गोष्ट समजली अथवा एखादी गोष्ट समजली नाही। अगदी स्थूल ज्ञानाबद्दल देखील आपल्याला आत समजतं। तुम्हाला कधी असा अनुभव आलाय की तुम्ही वर्गात बसलेले आहात, तुम्हाला एखादी गणिताचा नवीन धडा शिकवला जातो आहे आणि शिक्षक सांगतायत ते तुम्हाला समजलं नाहीये, असं तुम्हाला कधी समजलंय? समजणारे आपणच असतो। आपल्याला समजलं हे आपल्याला समजतं, आपल्याला समजलं नाही हे आपल्याला समजतं। तुम्हाला एक भूमितीमधलं प्रमेय सोडवण्यासाठी म्हणून सांगितलं। भूमितीमध्ये असं कोडं असण्यासारखे प्रश्न असतात आणि मला तर ते खूप आवडायचे सोडवायला, आणि आमच्या वर्गातली मुलं ही काही मुलं तो प्रश्न आला की तुटून पडल्यासारखी उत्साहानी सोडवण्यासाठी म्हणून जायची। मीही त्यातलाच एक होतो, मला फार आवडायचं कशा पद्धतीने एखादा रायडर सोडवायचं, पण ते सुटलं नाही हेही आपल्याला समजतं असं मला, आणि सुटलं हेही आपल्याला समजतं, आणि दुसरं माझ्या असं लक्षात आलं की ते जर आपल्याला जमलं तर त्याचा आनंद आपल्यालाच होतो. बरोबर आहे, मी म्हणतोय ते तुम्हाला कधी असं अनुभवाला आलंय? एखादी गोष्ट समजते आपल्यालाच, समजली नाही हे आपल्यालाच समजतं, आणि समजल्यावर समजल्याचा आनंद आपल्यालाच होतो. बौद्धिक ज्या गोष्टी आहेत त्या बौद्धिक गोष्टी आपल्याला समजतात, त्या समजण्याचा आनंद आपल्याला होतो. समजल्या नाहीत तोपर्यंत समजलं नाही हे आपल्याला समजतं. बरोबर आहे. एखादी मानसिक गोष्ट आहे, ती मानसिक गोष्ट बऱ्याच वेळेला विषय ही मनाने प्रवृत्त केलेली गोष्ट असते. पण मानसिक गोष्टींमध्ये संसारातल्या विविध अपेक्षा, जसं तुमच्या मुलाला नोकरी लागायची आहे आणि त्याकरता तुम्हाला रुखरुख आहे, याचा ज्यांना अनुभव असेल की आपल्या मुलाला नोकरी लागायची आहे किंवा आपल्या मुलाला अमुक अमुक कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी आहे, ही जी चिंता किंवा रुखरुख असते ती मानसिक असते. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी ऍडमिशन मिळाली की त्याचं जे सुख असतं, तर ते सुख देखील मन शांत होतं, सुख आपल्याला होतं. जर ती गोष्ट झाली नाही तर मन अशांत राहतं, उद्वेग राहतो, का असं होत नाहीये, आपल्याबाबतच असं का चाललंय, अशा प्रकारचे काही विचार मनामध्ये निर्माण होतात, असमाधान भरून राहतं, आणि हे असमाधानी आपण असतो. इंद्रियांचं एक सुख आहे, तुम्हाला कडकडून भूक लागली आहे आणि तुम्ही जेवायला बसलात, गरम गरम छान भाकरी, सोलापूरची दाण्याची चटणी, तेल, भाकरीवर तूप, चांगलं घट्ट पिठलं, आणि तुम्ही जेवता आहात, तर जेवणाचं सुख पोटाच्या तऱ्हेने भरेल, जेवणाचं सुख मिळणारे तुम्ही असता. आणि तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे आणि न आवडणारी भाजी तुम्हाला खायला लागते आहे, याचं असमाधान विशेष करून लहानपणी खूप आवडीनिवडी असतात. लहानपणी, मोठं झाल्यावर कदाचित कमी होतात किंवा त्याला नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य राहतं. लहानपणी मला कुठेतरी शनिवारी मुंजा म्हणून जेवायला बोलवायचे आणि दुसऱ्याच्या घरी जेवताना टाकायचं तर नाही, वाढत तर असतात, एखादी गोष्ट आवडत तर नसते, आवडत नाही म्हणून पहिली खाल्ली की त्यांना वाटतं जास्त आवडली. याचं असमाधान आपल्यालाच असतं, जेवणाऱ्यालाच असतं. समाधान इंद्रियांचं हे स्वतःलाच असतं आणि असमाधान देखील स्वतःला असतं. आपल्याला समजतं, आपल्याला समाधान झालंय हे समजणारा आपणच असतो. झोप आहे, झोपेचं सुख हे कोणाला होतं? कारण झोपेत मन गेलेलं असतं, इंद्रिय शांत असतात, मेंदू ही फार थोड्या हालचाली करत असतो, थोडा वेळ असा असतो की जवळपास सगळ्या हालचाली थांबलेल्या असतात, ज्याला सुषुप्ती किंवा गाढ निद्रा असं म्हणतात. या गाढ झोपेतून आपण उठतो, उठल्यानंतर वाह छान बरं वाटलं, छान झोप झाली, झोपेचं सुख देखील आपल्याला समजतं. मला तुम्हाला असं सांगायचंय की प्रत्येक गोष्ट समजणारा आत आहे आणि त्यालाच समजतं. स्वामीजींचा एक अभंग आहे, जाहले समाधान यास ग्वाही माझे मन, असं ते म्हणतात. पण मन याचा अर्थ जाणीवच इथं घ्यायचा. की आपल्या जाणीवेला समजतं की समाधान झालं. मन, बुद्धी, अंतःकरण या तशा स्वैर संज्ञा आहेत, खरे आपणच असतो, जाणीवच असते. त्या जाणीवेला मनाचा एक उपयोग आहे त्याच्या क्षेत्रात, बुद्धीचा उपयोग आहे बुद्धीच्या क्षेत्रात, अंतःकरणाचा उपयोग आहे अंतःकरणाच्या क्षेत्रात. स्वीकारणारी मात्र जाणीव असते, तिला समाधान होतं. संस्कारही या जाणीवेवर म्हणजे जीवावर होत असतात आणि हे संस्कार घेऊन जीव पुढच्या दिशेला देखील, गतीला देखील जातो असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला समजतं, आपण खऱ्या अर्थाने समजतो. आता हे झालं तुमचं खाणं पिणं, बुद्धीची गोष्ट गणित सोडवणं, ज्याला संगीत समजतं. संगीत हा बुद्धीचा प्रांत आहे, मन तिथं कामाला येतं पण बुद्धीला फार आनंद होतो. विशिष्ट प्रकारे बुद्धीला संगीत समजणं ही बुद्धीची गोष्ट आहे, विनोद समजणं ही देखील बुद्धीची गोष्ट आहे आणि आनंद होतो आपल्याला. आपल्याला समाधान होतं हे आपल्याला कळतं. तुम्ही पंढरपूरला गेलात, तुम्हाला फार अंतःकरण भरून आलं, तुम्ही क्षणभर सगळं विसरलात, जगच विसरलात. तो जगन नियंता फक्त तुमच्या समोर उभा आहे, त्याचं तुमच्यावर लक्ष आहे असं तुम्हाला, असा तुमचा भाव निर्माण झाला, तुम्ही बाहेर आलात, समाधान झालं. हे समाधान आपल्याला समजतं. तुम्ही नाम घेतलं, नाम घेतल्यानंतर तुम्हाला आनंद झाला, तो तुम्हाला समजतो. तुम्ही ध्यानाला बसलात, ध्यानामध्ये मन शांत झालं हे समजणारे तुम्हीच असता. तुमचं मन थांबलंय की थांबलं नाहीये, माझं मन थांबलंय की थांबलं नाहीये हे अविनाशला नाही समजणार आणि अविनाशसारखंच तुमच्या कोणाला समजणार नाही. पण मला समजलं नाही असं होणार नाही. मला समजेल, कदाचित अविनाश असं समजेल की काय यांचं ध्यान चांगलं चाललंय, पण त्याच वेळेला माझं ध्यान चांगलं चाललेलं नाहीये हे मला कळेल. मला कळणार नाही असं होणार नाही. माझ्या ठिकाणी उठणारा सूक्ष्मातला सूक्ष्म तरंग हा दुसऱ्या कोणाला समजणार नाही, पण मला समजतो. आणि माझं मन वृत्ती शून्य झालेलं आहे, वृत्तीरहित झालेलं आहे हेही मला समजतं. दुसऱ्या कोणालाच नाही पण मला समजतं. माझे श्वास तटस्थ झालेले आहेत, माझी सगळी जाणीव चिदाकाशात एकत्रित झालेली आहे. वृत्तीरहितता आहे. बाहेरचे कोणते जे आवाज आहेत त्याचा परिणाम होऊन मनात विचार उठत नाहीयेत. इंद्रियांची कोणतीच आठवण नाहीये, काळाची गणती नाहीये. आपण कुठं बसलेले आहोत तेही आठवत नाहीये. जर काही असेल तर एक शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध जाणीव उपस्थित आहे, ती सुखमय आहे. ही सुखमय शुद्ध जाणीव ती स्वसंवेद्य असल्यामुळं ती स्वतःच स्वतःला ओळखते, स्वतः स्वतःला समजते. ज्ञानेश्वर महाराजांनी ओम नमो जी आद्या गणेशाचं वर्णन करताना वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, हे आत्मरूप जे आहे ते स्वतःच स्वतःला जाणता येतं, स्वतः स्वतःला समजतं. त्याला समजून देण्यासाठी दुसरा कोणी लागत नाही. त्या ठिकाणी मन असेल तर आत्मस्वरूप दूर राहतं, त्या ठिकाणी तर्क असेल तर आत्मस्वरूप दूर राहतं, त्या ठिकाणी इंद्रियांच्या विषयांची आठवण असेल तर कोसो मैल दूर राहतं, प्रश्नच येत नाही. पण तिथं जर देहभाव इंद्रियांच्या ठिकाणी विषयाचं स्मरण नसेल, मन वृत्तीशून्य झालेलं असेल आणि बुद्धीचं काम तर्क लढवणं इत्यादी थांबलेलं असेल, तर ती जाणीवच मनाच्या अंतःकरणाच्या बुद्धीच्या सहाय्याने कार्यरत होती. मन बुद्धी अंतःकरण ही त्याची बाहेर जाण्याची साधनं थांबली तरी जाणीव आपली आपण जिथल्या तिथं असते आणि ती मनाच्या सहाय्याने जग जाणत होती. आता तिचे ते मार्ग तिला उपलब्ध नाहीत तेव्हा ती स्वतःला जाणून राहते. पतंजली महामुनी म्हणतात तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. त्यावेळेला जो द्रष्टा असतो तो द्रष्टा स्वरूपबोध प्राप्त करतो. द्रष्ट्याला बाहेर जाता येत नाही विचाराच्या अंगाने म्हटल्यानंतर द्रष्टा जो असतो तो द्रष्टा द्रष्टुत्व सोडून देतो आणि ज्यांनी द्रष्टुत्व धारण केलंय ती जाणीव ही आपण आत्मा आहोत असं ओळखते. शास्त्रांचे असे शब्द आहेत की स्वयमेव आविर्भवती, तिचा आविर्भाव आपला आपण होतो. ती असतेच जाग्यावर, जसं निखारा असतोच जाग्यावर, फक्त त्या निखाऱ्यावर राख साठलेली आहे. एखादी फुंकर मारावी आणि राख बाजूला व्हावी तर निखारा फुललेला जसा असावा, तशी ही मनाची बुद्धीची अंतःकरण वृत्तींची राख जर नाहीशी झाली तर स्वसंवेद्य शुद्ध जाणीव स्वरूप केवल अस्तित्व मात्र असा आत्मा हा आपल्या ठिकाणी असतो आणि तो ज्याचा त्यालाच प्रतीत होतो. असा प्रतीत होणं याला आत्मज्ञान असं म्हणतात. म्हणजे आत्मा आपल्या स्वतःचं ज्ञान त्या ज्ञानाला प्राप्त होतो. त्याच्या असं लक्षात येतं की देह मन बुद्धी विरहित असणारी ही आपली स्थिती, असं त्याच्या लक्षात येतं. आत्मज्ञानी पुरुष जो आहे तो अशा प्रकारचं ध्यान हे ज्याचं वारंवार रोज किंवा वारंवार होतं, एका ध्यानामध्ये देखील अशी दोन पाच आवर्तनं होऊ शकतात की जो मधून मधून त्या स्थितीला जातो, आत्मसमाधानाला पोचतो, परत विचार उठतात, परत थोड्या वेळाने तो आत्मसमाधानाला पोचतो. असा क्षण क्षण आपल्या स्वरूपाशी तदाकार होणारा जो राहतो त्याचा हळूहळू निश्चय होतो की हे माझं खरं स्वरूप आहे. एरवी तो ते श्रवणातून ऐकत होता पण त्याला ते अस्पष्ट होतं, त्याला त्याची त्याचा अनुभव नव्हता, अनुभूती नव्हती. पण त्याला आता ती अनुभूती यायला लागली. कशाची? आपल्या स्वतःच्या बद्दलच्या ज्ञानाची. समर्थांनी ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. तसं आपणच आपल्याला पाहणं म्हणजे तदाकार होणं असं त्याच्याबाबत घडायला लागतं. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा हळूहळू त्याचा निश्चय असा बनतो की हे देह मन बुद्धी ही मला मिळालेलं साधन आहे, ती माझ्यापासून वेगळी आहे आणि मी शांत स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप असा आहे. माझ्या ठिकाणी सुख आणि दुःख, निंदा आणि स्तुती, लाभ आणि अलाभ, मित्रता आणि शत्रुता, जन्म आणि मृत्यू या गोष्टी नाहीत. त्या देहाला आहेत. देहाला मान आणि अपमान आहे, देहाला मित्र आणि शत्रू आहेत. पण मी देह नसून मी निस्संग आत्मा आहे असं हळूहळू निश्चयात्मक बोध त्याच्या ठिकाणी होतो. म्हणजे या ज्ञानाचं निश्चयामध्ये परिवर्तन होतं आपण ध्यानाचाच प्रयत्न करतोय, पण या ध्यानातून पुढे निश्चयात्मक, ज्याला शास्त्रीय शब्द आहे की न डगमगणारं, अडोल असं न डगमगणारी स्थिती, आपली विकारामुळे डगमगते, विषयामुळे डगमगते, तशी न डगमगणारी स्थिती त्याला हळूहळू प्राप्त होते आणि हे होण्यासाठी काळ लागतो. कदाचित अनुग्रहानंतर थोड्याच दिवसात चांगलं ध्यान कोणाकोणाचं जमतं, जमायला सुरुवात होते. पूर्वजन्मी केलेला अभ्यास असेल किंवा चांगल्या रीतीने मन आवरण्याची कला सद्गुरूंकडे येण्यापर्यंत देखील तो काही ना काहीतरी प्रयत्न करत असेल, त्यामुळं ध्यान जमायला सुरुवात झाली, चांगलं ध्यान व्हायला देखील लागलं. पण निश्चयात्मक ज्ञान जे आहे, ज्याला आत्मज्ञान निश्चयात्मक ज्ञान असं म्हणतात, तर ते निश्चयात्मक ज्ञान व्हायला मात्र वेळ लागतो. कारण समर्थ असं म्हणतात की असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असो न हरपले जेथींच्या तेथे. असत्य म्हणजे मी देह, मी मन, मी बुद्धी अशी गोष्ट अंतःकरणात पार ठसलेली आहे आणि कोणीही न शिकवता ती दृढ झाली. आणि जे सत्य आहे ते खरं म्हणजे वस्तुत आपण तेच आहोत, पण ते नाहीसं झालं, हरपलं असं त्याच्याबद्दल झालं. सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे. किती वेळेला सत्य संतांकडून आपण ऐकतो, तरी उठेना धरणे असत्याचे असं समर्थ म्हणतात. तर ही असत्याचं जे धरणं आहे ते धरणं निघून जायला वेळ लागतो. तुम्ही धरणं हा शब्द ऐकलाय का? एखाद्या ऑफिसमध्ये, इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमध्ये त्या भागातले नागरिक गेले आणि त्यांनी तिथं धरणं धरलं, म्हणजे त्या ऑफिसरला उठूच दिलं नाही, त्याला इथून बाहेर सोडणार नाही, आमची बिलं दुरुस्त झाल्याखेरीज असं ते म्हणाले. याला धरणं असं म्हणतात. असत्यानी तुमच्या भोवती धरणं धरलेलं आहे असं समर्थ म्हणतात. अशा प्रकारचं हे संशय ज्ञानाबद्दल असणं, ती गोष्ट नाहीशी होते आणि ज्ञानाबद्दल निसंदिग्ध भाव निर्माण होतो. तो हळूहळू होतो, याला वेळ लागतो. म्हणूनच हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. हा जो बदल आहे तो बदल असा 2 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, वर्षात, 2 वर्षात असा क्वचित होतो. अगदी ज्ञानेश्वर महाराजांसारखे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न, मग साचाचेची रूप होऊनी ठेलो. असं जे म्हणतात की फार जन्म जन्म आम्ही सगळे विक्षेप बाजूला करत आलो, म्हणून आम्ही जन्माला आलो आणि आमची लग्न घटिका बुडाली, आम्ही तद्रूप होऊन गेलो, तद्रूपतेशी आमचं लग्न झालं, असं छातीठोकपणे सांगणारे फार कमी. बाकी 10-20 वर्ष, 25 वर्ष साधना करून बाहेर विवेकानी, एकदा ध्यानात आपलं स्वरूप लक्षात घेतलं की विवेकानी तसंच ते आहे असं निसंदिग्धपणाने, आपण देह मन नाही, आपण तेच आहोत अशा पद्धतीने व्यवहार करणं, म्हणून मान अपमान जरा दूर सारणं, सुख दुःख या भावनेकडे दुरून पाहणं असं करण्याचा अभ्यास करतो. आणि ध्यानातून आत्मस्थिती रोज नित्य दृढ करतो. त्याला जसं ध्यानातलं समाधान ज्याचं त्यालाच ते ओळखणारा तोच असतो, तसं मग नंतर त्याच्या असं व्यवहारामध्ये देखील लक्षात यायला लागतं की आपलं मन बहुंशी स्थिर राहत आहे, आपला उतावीळपणा कमी झाला आहे. हानी झाली तरी देखील आणि लाभ झाला तरी देखील एका प्रमाणाच्या बाहेर असंतुष्टी अथवा संतुष्टी असा अशी गोष्ट राहत नाहीये. आपण स्थिर झालेले आहोत, आपण जन्माचं स्वागत आणि मृत्यूबद्दलचा जो शोक आहे तो हे करत असताना आपला आत्मविषयक विवेक हा शाबूत राहतो आहे. मान अपमान निंदा स्तुती ही जी द्वंद्व आहेत या द्वंद्वामध्ये देखील आपण सम राहतो आहोत, कारण हळूहळू असा निश्चय वाढत चाललेला आहे की आपण या मान अपमान निंदा स्तुती लाभ अलाभ हे देहाला आहेत आणि आपण देह नाही, आपण वस्तुरूप आहोत असा आपला भाव वाढतो आहे हे ज्याचं त्याला कळतं असं मी तुम्हाला सांगतोय. खूप ज्ञान आत्मज्ञान पण मला असं सांगणारी मंडळी आहेत की अगदी अडचणीची वेळ होती तरी आम्ही स्थिर होतो असं सांगणारी मंडळी आपल्यातलीच आहेत की आम्ही डगमगलो नाही, मी डगमगलो नाही, जे होईल ते अशा पद्धतीने मी शांत राहू शकलो. कधी माझ्या आईच्या आजारपणाच्या वेळेला, माझ्या नवऱ्याच्या आजारपणाच्या वेळेला, अवघड आहे, माझ्या पत्नीच्या आजारपणाच्या वेळेला, माझ्या मुलांच्या आजारपणाच्या वेळेला, माझ्या आजारपणाच्या वेळेला माझे व्यवहार होते मोठे मोठे ते होत आहेत का होत नाहीयेत असं सगळं चालू असताना देखील मी स्थिर होतो, शांत होतो. हे जे स्थिर आणि शांत होतो हा ध्यानाचा सुपरिणाम आहे आणि आत्मज्ञानी पुरुष त्याचा पक्का निश्चय होऊन जातो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या संसारामध्ये मोडतात आणि संसार असार आहे, जे जसं व्हायचं असेल तसं होईल, चांगल्याकरता प्रयत्न करणं माझं काम आहे, व्हावं म्हणून प्रयत्न करणं माझं काम आहे, न झालं तरी मी त्याच्यापासून वेगळा आहे असा जेव्हा पक्का निश्चय होतो ज्याचा त्याचा ज्याच्या त्याच्यापाशी तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की ज्ञान आपल्या ठिकाणी मूर्त आहे. तसं ज्ञानाचं अजून लक्षण म्हणजे दंभरहितता, मानाची इच्छा नसणं, क्षमा करणं, शांती असणं, शांती टिकून राहणं, सद्गुरूंच्या बद्दल कायम पूज्य भाव, अशी जी अनेक ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत, द्वेषरहित असणं, असे आपण आहोत असं ज्याचं त्याला समजतं. तुमच्या ठिकाणी द्वेष आहे हे तुम्हाला समजतं, नाहीये हे तुम्हाला समजतं. मागं एकदा बोलताना मी म्हटलं होतं की परमात्मा इतका सम आहे, गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेणेची गा करू तो यजैसे. पाणी गाय आहे म्हणून तिची तृषा हरण करायची आणि वाघ आहे तो इतरांना मारतो त्याच्या जेवणाकरता म्हणून, तर त्याची तृषा हरायची नाही असं पाणी जसं करत नाही. असं म्हणून मी असं म्हटलेलं होतो की तुम्ही तुमच्या ठिकाणचा द्वेष हा सर्वांच्या बाबत गेला पाहिजे, जसा परमात्मा सर्वांच्या बाबत सम आणि कल्याणकारी असतो. म्हणजे एक ही व्यक्ती नको, म्हणजे तुमच्या द्वेष असणाऱ्यांच्या यादीमध्ये कोणीच नाहीये, आता फक्त सासूबाई आहेत आणि नणंद आहे बस, तेवढ्या दोन जर सोडल्या तर बाकी सगळ्या जगाविषयी परमात्मा भाव आहे, तर परमात्म्याला ते चालत नाही आणि तुम्ही ज्ञानापासून दूर आहात, तुम्ही ज्ञानापासून दूर आहात. एक व्यक्ती देखील चालत नाही, एक व्यक्ती देखील नको, असा मनापासून प्रयत्न करणं, मनापासून तसं. म्हणून ध्यान चांगलं होईल आणि ध्यानामध्ये एकरूपता देखील साधली जाईल, पण हे विकार जे आहेत तर हेही विकार नको म्हणून विवेकाने तशा पद्धतीने प्रयत्न करणं हे जनितेनी गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही ज्ञानापासून खरोखरच दूर राहता. कारण ज्ञानाचं लक्षण हे सर्वत्र तो समान असतो असंच आहे आणि त्याला इलाज नाही. आणि म्हणून आपण सर्वांच्या बाबत म्हणून औपनिषदिक प्रार्थना देखील बघा, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, असं आहे. कोणीतरी एक सोडून बाकीच्यांकरता मी करेन असं होऊ शकत नाही. जसं गुलाबाचं फूल आहे तर त्या गुलाबाच्या फुलाला आपण सर्वच आवडतो असं नाहीये, समजा. म्हणून त्यांनी असं ठरवलं की या चार जणांकरता मी माझा सुवास देणार नाही, तर ते गुलाबाचं फुलच असू शकत नाही. त्याचा सुवास सर्वांकरता जसा असेल तसंच हे आहे. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाला म्हणजे ज्ञान झाले की नाही, आपलं नाम चांगलं झाले की नाही, नामाने समाधान, पूजेने समाधान, ध्यानाने समाधान, हे ज्याचं त्यालाच होतं, तसं हे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतं की राहत नाही हे ज्याचं त्यालाच कळतं. आणि आपल्याला अशा प्रकारचं ज्ञान मिळवायचं आहे. आपण एक दोन पाच मिनिटं शांत बसू. हरी 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 स्वामी जी, स्वामी जी. अशा प्रकारे आपलं ज्ञान ज्ञानाची निसंदिग्धता हळूहळू होते आहे हे ज्याचं त्याला समजतं, त्याच्यामध्ये त्याचा देहाभिमान जाणं गरजेचं आहे. तो गेला आहे की नाही हे त्याला समजतं. त्याला सगुणाबद्दल प्रीती असते आणि अद्वैत तत्वज्ञानात तो रममाण झालेला असतो. जगताबद्दल, संसाराबद्दल, परिस्थितीबद्दल, सत्तेबद्दल, गुणांबद्दल, श्रीमंतीबद्दल त्याला भ्रम नसतो. जसं गुणी माणसाला मी गुणी असं ते गुण हे भगवंतांनी दिलेले आहेत असा भाव असावा. कलेबद्दल कलेचा स्वतःचा अभिमान, त्याच्याऐवजी परमेश्वराची कृपा असं वाटावं. असं हे आत्मज्ञानाचं लक्षण आहे. त्याच्यापाशी कला नसावी असं नाही, पण जे काही आहे ते त्याची देणगी आहे असं त्याला वाटतं. त्याला त्याच्या शब्दज्ञानाविषयी आत्मज्ञानी व्यक्तीला तोही त्याला विशेष अभिमान नसावा. त्याचं एकूण वर्तन हे अतिशय सहज असावं असतं. त्याचा स्वार्थ, त्याचं ज्या ज्या गोष्टींनी जीवनाला कलुषितता येते या गोष्टी त्याच्या ठिकाणी नसाव्यात आणि तशा प्रकारचं स्वच्छ वर्तन तो ठेवतो. आपल्या देहाची महत्ता त्याच्या ठिकाणी नसते किंवा नसावी. जे लोकांनी पाया पडावं, पाया पडून घ्यावं, लोकांनी मोठं म्हणावं, मोठं असावं अशा कोणत्याही भावनेत त्यांनी सापडू नये, तो सापडत नाही. स्त्री पुरुष हा भाव त्याच्या ठिकाणी समान असावा. विकारी भाव त्याच्या ठिकाणी नसावा, नसतो. श्रीमंत गरीब याबाबत देखील त्याची समदृष्टी असावी, असते आत्मज्ञानी पुरुषाची. असं जेव्हा स्वतःबद्दल समजतं तेव्हा आपलं मग बरोबर आहे, आपण या ज्ञानात स्थिर आहोत असं ज्याचं त्यांनी समजावं, असं ज्याचं असेल त्यांनी, ज्याला आतून तसा निर्वाळा मिळतो त्यांनी आपण तसे आहोत असं समजावं. आणि त्या समजण्याचा अर्थातच त्याच्या ठिकाणी अभिमान नसावा. आत्मज्ञानी पुरुषाला कसे समजते की आपण आत्मज्ञानी झालो आहोत असा प्रश्न आहे. आता त्याच्याच पुढचा सद्गुरु त्यांना सांगतात का इतर लोक सांगतात का त्या पुरुषाला आपले आपणच लक्षात येते, त्याला आपलं आपणच लक्षात येतं. मी असं मध्यंतरी वाचत होतो कोणत्या तिबेटमधल्या एका लामांबद्दल, तर त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना असं सांगितलं की तू इथं शिकण्यासाठी आलास, तिथं झोपडी होती, मी रोज इथं बसतो, माझ्यासमोर येऊन इथं बसायला हरकत नाही तुला. तुला ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर आणि ध्यान सांगितल्यानंतर तुला जोपर्यंत या ध्यानामध्ये आणि मी सांगितलेल्या ज्ञानामध्ये निश्चयात्मक स्थिती येत नाही तोपर्यंत इथं आता ही चटई मांडलेली आहे, या चटईवर येऊन तू बसत जा. मी बसलेला असतोच, माझ्या बाजूला बरेच जण बसतात, पण आता या चटईवर फक्त तू बसशील, आता तू येऊन बसत जा. आणि जेव्हा तुला आत्मसमाधान प्राप्त होईल, तुला असं वाटेल की यांच्याकडे येऊन आपलं काम झालेलं आहे, तेव्हा ती चटई गुंडाळी करून खिडकीत ठेवून दे आणि तेव्हापासून आला नाहीस तरी चालेल. मला सांगण्याचीही गरज नाही की माझं काम झालंय, तू निघून जा. तू मला सांगूही नको, माझे आभारही मानू नको, कारण मी तुझ्याबद्दल काहीच विशेष केलेलं नाहीये. तू गेलास, तू येईन असं झालास की मी असं समजेन की माझं की तू ज्ञान मिळवण्याचं तुझं काम झालेलं आहे. याचा अर्थ मी ज्ञान मिळवले का असं तू मलाही विचारू नकोस, तुझं तुला समजेल ना. अर्थात जे पहिलं उत्तर होतं ते तसंच आहे माझं, की तुझं तुला समजेल मग तू मला नमस्कार करण्यासाठी देखील थांबू नकोस असं म्हणतात. म्हणून ज्ञान हे ज्याचं त्यालाच त्याच्या अंतःकरणामध्ये होतं. सद्गुरु मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसे याची. तरी देखील गुरूंबद्दल आदर असावा एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी सडेतोडपणाने सांगितलेलं होतं, हे मला खूप विशेष वाटलं, म्हणून मी ते तुम्हाला इथं सांगतोय. आणि बाकी मात्र जे सद्गुरू नक्की तुमच्या ज्ञानावर शिक्कामोर्तब करू शकतात ह्याच्यात काहीच शंका नाही, सद्गुरू करतात. पण इतर लोकांनी केलेल्या शिक्कामोर्तबीवर विश्वास ठेवू नका कधीही. जसं स्वामीजी म्हणायचे की अमुक अमुक कर्मयोगी होते असं म्हणून अगदी पुणे महापालिकेने जरी तुमचा सत्कार केला तरी तुम्ही स्वतःला कर्मयोगी समजू नका. त्यांना एवढंच म्हणायचं की यांनी बरेच उद्योगधंदे उभारले आणि पुष्कळ पैसे कमावले आणि यांच्या हे बऱ्याच जणांचे पोशिंदे आहेत. यांनी उद्योगधंदा मोठा उभारला म्हणून तुम्हाला ते कर्मयोगी म्हणतायत, तसा कर्मयोगी नसतो असं स्वामीजी म्हणायचे. अगदी लोकांनी जरी तुम्हाला ठरवलं तरी तुम्ही तसे होऊ शकत नाही. लोक कदाचित तुम्हाला काही काही ठरवू शकतात पण तुम्ही स्वतःला तसं ठरवणारे होऊ नका. तुमची परीक्षा तुम्हाला आतच मिळते आणि असंच जेव्हा लोक ठरवतात तेव्हा ज्या अर्थी लोक म्हणतात त्या अर्थी मी आहे अशी असं घातक आर्ग्युमेंट करणारी मंडळी माझ्या पाहण्यात आली आणि ते त्यांच्या पतनाचं देखील कारण झालं. त्यामुळे लोक कधी कधी उदो उदो करतात, तुम्ही मुकसंमती देता एखाद्या चांगल्या साधकाची तर खूप वेळेला ही गडबड होते पण ते टिकत नाही, ते टिकू शकत नाही. या प्रश्नाच्या अनुषंगाने मला एक मजेदार प्रश्न आज गुरुवारनं मागच्या शुक्रवारी विचारला गेला बरं का. मी शिबिरात गेलो होतो, शिबिरातून खाली उतरत असताना शिबिरात एक माझ्याबरोबर मुलगी आली होती, तिची छोटी 8 वर्षाची मुलगी. तर तिने आईला विचारलं की तू स्वामींना विचार की तुम्ही म्हणजे तुम्ही स्वामी किती वर्षात झालात, हा पहिला प्रश्न तिचा. आणि कोणालाही स्वामी होण्यासाठी किती वर्ष लागतात असा तिचा दुसरा प्रश्न होता. तिची आई म्हणाली की ही काही मला खूप काहीतरी विचारते पण त्याचे तिचे अमेरिकन ऍक्सेंट्स होते ते मला काही केल्या कळेनात, तिचं इंग्रजीच कळत नव्हतं मला. तर मग मी तिला म्हटलं की मी सांगतो तू तिला उत्तर दे, पण मी सांगीन ते तिला उत्तर देणं ते तिला समजावून सांगणं हे फार कठीण आहे असं माझ्या तिच्या लक्षात आलं. मी म्हटलं हे प्रकरण आपण नंतर बघू. मग दुसऱ्या दिवशी येताना माझ्याबरोबर ती होती, तर तिने विचारलेले प्रश्न तीन असेच त्याचा कागद माझ्या हातात तिने दिला स्मिताने, आणि मी तिला म्हटलं की तू तिला समजवून सांग की मी ध्यानाला बसायला लागलो, साधना करायला लागलो ते स्वामी होण्यासाठी नाही. जे मूळ गोष्ट अशी होती की मी स्वामी होण्यासाठी म्हणून ध्यानाला बसायला लागलो नाही, मी स्वामी होण्यासाठी म्हणून साधना करायला लागलो नाही. आणि किती वर्षात तुम्ही स्वामी झालात? तर स्वामीजींनी मला सांगितल्यानंतर लोक मला स्वामीजींनी देह ठेवल्यावर आपोआप स्वामी म्हणायला लागले. पण अजून म्हणजे मी मला स्वतःला, मी कोणालाही फोन करतो तेव्हा मी मकरंद वझे बोलतोय असंच सांगतो. आता आता अनवधानाने एखाद वेळेला खूप ओळखीच्या व्यक्तीशी बोलताना मी स्वामी बोलतोय असं देखील मी म्हणेन. पण मी आपला मला स्वतःला सुरक्षित मी मकरंद वझे बोलतोय असंच, कारण हे स्वामी होण्यासाठी मी काही केलं नाही. हे एक. आणि पारमार्थिक साधना देखील स्वामी होण्यासाठी करायची नाही. हे दुसरं. ती आत्मज्ञानासाठी करायची. बाकीच्या बऱ्याच गोष्टी, या जवळपास सगळ्या गोष्टी एक वेळ होऊ शकतील, पण सद्गुरूंनी कोणाला तरी निवडणं ही गोष्ट फक्त सद्गुरूंच्या हातातली आणि अखत्यारीतली राहते. ती माझ्याही नाही आणि कोणाच्याही नाही. म्हणून स्वामी होण्यासाठी काही करायचं नाही. स्वामी होण्यासाठी इतकी वर्ष लागतात असं त्याकरताच नाही. आत्मज्ञानी होण्यासाठी हा प्रश्न त्या छोट्या मुलीचा असला तरी देखील या निमित्ताने मला हा प्रश्न काल आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आत्मज्ञानी पुरुषाला देखील आपण स्वामी म्हणून ज्या तऱ्हेने ओळखतो त्याअर्थी कितीतरी, म्हणजे आत्मज्ञानी होणं म्हणजे असं स्वामी होणं. मी तिला सांगितलं की तिला आत्ता कळणार नाही, मोठं झाल्यावर सांग, तिला समजायला लागल्यावर सांग. कारण या स्वामी शब्दाला ग्लॅमर आहे. लोक नमस्कार करतात, हार घालतात, भेटवस्तू देतात, पाकिटातून पैसे देतात, याकरता हे काही करायचं नाहीये. हे कोणत्याही मोठेपणाकरता करायचं नाहीये. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं कार्य करण्यासाठी म्हणून केवळ हे करायचंय हे समजण्याचं तिचं वय नाहीये. जेव्हा तिला समजेल तेव्हा तू तिला सांग. आणि आता तिला काय सांगायचं ते तुझं तूच बघ म्हटलं. पण आत्मज्ञानी पुरुष हे कितीतरी परमार्थाच्या इतिहासामध्ये, ज्यांनी आत्मसमाधान मिळवलं पण लोकांच्या समोर आले नाहीत, त्या तऱ्हेने लोकांना समजलं नाही तर काही बिघडत नाही, काही फरक पडत नाही. तुम्ही लोकांना शिकवण्यासाठी म्हणून ध्यानाला बसत नाही आहात, तुम्ही प्रवचन करण्यासाठी म्हणून परमार्थाचा अभ्यास करत नाही आहात, तुम्ही आत्मसमाधान मिळवण्यासाठी बसला आहात. त्यामुळे तुमचं तुम्हाला लक्षात आलं, तुमचं तुम्हाला समाधान मिळालं याच्यापेक्षा दुसरं काही नको. आणि असे अप्रगट आत्मज्ञानी जे लोकांसमोर आले नाहीत म्हणूनही काही बिनसत नाही. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्यांना हा मोठा माणूस आहे, सत्पुरुष आहे, सत्पुरुषासारखा आहे, संत आहे, तो संताप्रमाणे आहे असं एवढं कळलं न कळलं मी म्हणतो तरी देखील काही फरक पडत नाही. पण कळतं, जसं स्वामीजी म्हणायचे की झाडावर आंबा पिकला की राघूंना निमंत्रण द्यायला लागत नाही की या आता आम्ही पिकलो आम्हाला खाण्यासाठी या. पोपट झेप घेतात, पक्षी झेप घेतात त्याच्याकडं. तसं ज्यांना जेवढ्या थोड्या लोकांना कळेल की हा शांत समाधानी झालाय, याच्या संगतीत जरा बरं वाटतं, तर ते त्याची संगत करतील. तो मात्र विशेष अभिनिवेशाने काही करणार नाही। अलीकडे अशा थोर व्यक्तींमध्ये मोठं नाव म्हणजे बाबा महाराज बेलसरे। तात्या साहेब केतकरांनी देह ठेवल्यानंतर तात्या साहेबांच्या मुखातून महाराज बोलतात अशी सगळ्यांची श्रद्धा होती। गोंदोलेकर महाराजांनी तात्या साहेबांच्या मुखातून काम केलं हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना संतांना देखील। तात्या साहेबांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या सान्निध्यात असणारे तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अभ्यासू केशवराव बेलसरे महाराज हे फार मोठ्या महत्तेला पोहोचले। तेही प्रवचन करू लागले, नामाचा प्रसारच म्हणू, आलेल्या लोकांना सांगणं, रोज निरूपण करणं आणि आलेल्या लोकांना गोंदवल्याला पाठवत असत। लोक त्यांच्याकडे की महाराज आता तुम्हीच आम्हाला नाम द्या, तर ते विनयानी सांगत असत की ते करणारा मी नाही, मला तो अधिकार नाही, तुम्ही गोंदवल्याला महाराजांकडे जा, त्यांच्याकडे करुणा भाका। आणि ते शेवटपर्यंत अशा भूमिकेवर नम्रतेने राहिले। मी आता या प्रश्नात न विचारलेलं काही सांगतोय की आत्मज्ञानी म्हणजे कदाचित कोणाकोणाच्या डोळ्यासमोर फक्त असेच जे अनुग्रह देतात असे स्वामी संत असे जर असतील तर तसंही असण्याची गरज नाहीये। सद्गुरू त्यांच्या जीवनकालात स्वामीजींनी 5000 अनुग्रह दिले। या 5000 अनुग्रहितांपैकी कोणी असं असणंही शक्य आहे जो अप्रगट असेल, जो इतिहासाला कधीही समजला नाही असं असेल, वर्तमानालाही नाही आणि नंतर त्याच्या देहत्यागानंतर इतिहासाला देखील नाही, की जो ज्यांनी स्वतःपुरती शांती मिळवली, जो ज्यांनी ममत्व टाकून दिलं, ज्यांनी देहभाव टाकून दिला, ज्याच्यापाशी तो नव्हता नाही असं झालं, ज्यांनी शांती मिळवली आणि स्वतःच्या समाधानात आपण आत्मरूप आहोत, अहम आत्मा हे कधीची विसरो नाहीये अशा प्रकारे जीवन जगला आणि कोणालाही कधी कळलं नाही तर काही नाही फरक पडत, त्याकरताच तो सद्गुरूंकडे आलेला होता, त्याकरताच त्यांनी अनुग्रह घेतलेला होता। तर असंही असू शकतं, असंही आणि यासाठीच जे तुम्ही व्यक्तिशः आत्मज्ञान मिळवावं म्हणून तर सद्गुरूंनी तुम्हाला ओम तत्वम सोहम सा ही श्रुती सांगितली आणि ध्यानाची वगैरे प्रक्रिया सांगितली, साधना सांगितली आणि साधना करायला सांगितलं, तुम्ही तुमचं जे मिळवायचं होतं ते मिळवलं। अशा निस्पृहतेने परमार्थ सजतो, तो देदीप्यमान होतो, तो एक प्रकारे चांगल्या यशाला जातो। कोणाच्या तरी कोणाला तरी एखाद्याला स्वामी बनवणं याकरता संत नसतात, सद्गुरू नसतात, त्या व्यक्तीने त्यांचं कार्य पुढे चालवायचं असतं। पण आपल्यातल्या प्रत्येकाने आत्मज्ञानी व्हावं ही स्वामीजींची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करणं हे आपल्या प्रत्येकाने करायचं आहे। अशा प्रकारे देखील आत्मज्ञान हे आपल्या स्वतःला उजळण्यासाठी म्हणून आहे। आपण स्वतः देहबंधनातून, जन्म मृत्यूच्या बंधनातून बाजूला होऊन विवेकानंद म्हणत असत तसं अमृतस्य पुत्राः, तसं आपण अज अमर आहोत, आनंद स्वरूप आहोत, शांत स्वरूप आहोत या बोधाला जाण्यासाठी म्हणून आहे। परत एकदा प्रश्न वाचतो, आत्मज्ञानी पुरुषाला कसे समजते की आपण आत्मज्ञानी झालो आहोत? सद्गुरू त्यांना सांगतात का इतर लोक सांगतात का त्या पुरुषाला आपले आपणच लक्षात येते? असा एक खूप चांगला प्रश्न आला की ज्याच्या संबंधी मला विस्ताराने बोलायला आवडेल असं वाटलं आणि आज तशी सवडही मिळाली। आपण एक 5 मिनिटं आहेत तर नाम घेऊ थोड्या वेळ। शांत डोळे मिटून बसू. शांत व्हा. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम. हरी 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 स्वामी जय स्वामी जय नारायण हरी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि।